Hello.
Professor, good morning. This is Sunil from Finance 15.
Sunil, मी जरा ड्रॉइंग करतो
ओके
आजकाल.
ओके, नो इशू नो इशू सर. मी इव्हन दुपारी कॉल करू?
आज तर अवकाश पडेल.
ठीक आहे ठीक आहे, मग उद्या करतो उद्या करतो उद्या. तुम्ही सांगा किंवा संध्याकाळी तरी चालेल, काही प्रश्न नाही. मला कॉल करा तरी चालेल तुम्ही तुमच्या घरी.
चालेल, मी करतो फोन.
ठीक आहे ठीक आहे,
मध्ये जरा फोन करीन मी करायचे.
हो, नो इशू सर.